chinimandi.com पॉडकास्ट। ब्राझीलमध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येत होत आहे घट। देशाच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की ब्राझीलमध्ये गेल्या 24 तासात 19,000 अधिक नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत। हे एक दिवसापूर्वीच्या तुलनेत कमी आहेत, जेव्हा 23,000 अधिक केस समोर आल्या होत्या। ब्राझीलमध्ये कोरोना रुग्ण आता हळूहळू कमी होत आहेत। मंत्रालयाने सांगितले की 19,373 केससह एकूण संख्या आता 33,59,570 इतकी झाली आहे। मृत्यूच्या संख्येमध्ये 684 रुग्णांची वाढ झाली आहे। ब्राझीलमध्ये 2.47 मिलियन पेक्षा अधिक लोक कोरोनामुक्त झाले आहेत। जागतिक आरोग्य संघटनेने 11 मार्चला कोरोनाला महामारी घोषित केले होते। संघटनेच्या नुसार जागतिक कोरोना मृत्यूचा आकडा 7,67,000 वर गेलाय, तर जगभरात कोरोनाची संख्या 21.5 मिलियन पेक्षा अधिक आहे।